नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं एका वस्तू बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: लोकसभेत आयज वेंचणूक सुदारणांचेर परतून जातली चर्चा. नागरी विमान येरादारी महासंचालनालयान इंडिगो विमान कंपन्यांक गिमाच्या दिसांनी उड्डाणाची वेवस्था 10% उणी करपाचो दिलो निर्देश. जागतीक सॉफ्टवेअर दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सात $17.5 billion गुंतवणूक करतली. सोशल मिडियाचेर बंदी लागू करपी ऑस्ट्रेलियात थारलो संवसारातलो पहिलो देश. फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, अस्तंत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणात थंड ल्हार येतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडामदी काल राती कटकात जाल्ल्या पहिल्या T20 क्रिकेट खेळात भारतान दक्षिण आफ्रिकेक 101 धावणांनी हारयले. आतां पुराय खबरो. लोकसभेत आयज वेंचणूक सुदारणांचेर परतून चर्चा जातली. लोकसभेत काल वेंचणूक सुदारणांचेर चर्चा जाल्ली. चर्चेत उलयतना कायदो आनी न्याय मंत्री अर्जून राम मेघवाल हांणी सांगलें, काँग्रेसच्या काळांत मतदार वळेरींचे SIR खूब फावटी केले, मात आतां विरोधी पक्ष हे प्रक्रियेचेर प्रस्न उप्रासीत करतात. स्वातंत्र्यापासून सगळ्यांक समान मतदानाचो अधिकार मेळ्ळा अशें सांगतना तांणी देशाच्या मतदान रचनेची तोखणाय केली. वेंचणूक सुदारणांचेर उलयतना लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी आनी काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी मतदार वळेरेंतल्या डुप्लिकेट मतदारांचो मुद्दो उप्रेषीत केलो. तांणी बिहारांतले SIRचेर वेंचणूक आयोगाक प्रस्न विचारलो आनी मतदान वळेरेंत 1,20,000 डुप्लिकेट फोटो आशिल्ल्याचोय आरोप तांणी हे वेळार केलो. भारताचो सांस्कृतीक राष्ट्रवाद जागृत करपी आनी स्वातंत्र्य संघर्शाच्या काळांत जितलो प्रासंगीक आशिल्लो तितलोच तो आयज लेगीत प्रासंगीक आसा अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल सांगले. राज्यसभेत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिसा चर्चा सुरू करताना शाह हांणी भारताचे प्रवासात हे गीत प्रासंगीत उरतले अशें आपल्या उलोवपांत भर दिलो. नागरी विमान येरादारी महासंचालनालयान इंडिगो विमान कंपन्यांक गिमाच्या दिसांनी उड्डाणाची वेवस्था 10% उणी करपाचो निर्देश दिला. इंडिगोच्या विमान सेवांनी व्यत्यय आयिल्ल्यान आनी समस्या सोडोवपाक अपेस आयिल्ल्यान ह्या उणावाचें कारण सांगले. 9 नोव्हेंबरांत इंडिगोक 64,346 विमानां चलोवपाची परवानगी आशिल्ली, पूण फकत 59,438 विमानां चलोवन 951 विमानां रद्द केल्यात अशें महासंचालनालयान दिल्ले सुचोवणेंत सांगलां. 6% वाड करून 403 विमानांची परवानगी आसून लेगीत इंडिगो कंपनीन नोव्हेंबरांत फकत 344 विमानां चलयलीं. नागरी विमान येरादारी महासंचालनालयान इंडिगोक आयज सांजे वेळा 5 मेरेन सुदारीत विमान वेळापत्रक सादर करपाक सांगलां. जागतीक सॉफ्टवेअर दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सात $17.5 billion गुंतवणूक करतली. हाचो वापर AI मुळाव्या साधन सुविधा आनी कुशळटाय विकासात जातलो. मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला हांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन सोशल मिडिया पोस्टात ही माहिती दिल्या. भारताच्या महत्वाकांक्षेक आधार दिवपा खातीर मायक्रोसॉफ्ट आशियात आतां मेरेनची सगळ्यांत व्हडली गुंतवणूक करता अशें नडेला हांणी सांगले. फुडल्या वर्सा 2026 ते 2029 मेरेन भारतात $17.5 billion गुंतवणूक करपाची येवजण आसा अशें मायक्रोसॉफ्टान सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कृत्रीम बुद्धिमत्तेक उर्बा दिवपा खातीर आशियातल्या सगळ्यांत व्हड गुंतवणुकेक येवकार दिला. तांणी कृत्रीम बुद्धिमत्तेत भारताच्या फुडारपणाविशीं आस्त उक्तायली. पुराय संवसारीक कृत्रीम बुद्धिमत्तेत भारताच्या क्षमतेचेर विस्वास आसा अशें मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आनी CEO सत्या नडेला हांच्या सोशल मिडिया पोस्टाचेर प्रतिक्रिया दितना तांणी सांगले. मायक्रोसॉफ्टान आशियेंतल्या सगळ्यांत व्हड गुंतवणुके खातीर भारताची निवड केल्ल्या बद्दल तांणी खोस उक्तायली. भारतांतल्या तरणाटे ह्या संदीचो लाव घेतले आनी बऱ्या फुडारा खातीर कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करतले अशें आस्तूय प्रधानमंत्र्यांनी उक्तायली. इटलीचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार आनी आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री आंतोनियो ताजानी आयज सकाळी 3 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. इटलीच्या उपप्रधानमंत्र्यांची ही दुसरी भारत भेट आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगलां. तांची ही भेट भारत इटली रणनिती भागीदारी आनी घटमूट करतली अशी आस्त आसा. ताजानी आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री Dr. S. Jayshankar हांची भेट घेतले आनी फाल्यां मुंबय वतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीतल्या भारत मंटपमान मानवाधिकार दिसाच्या कार्यावळीत उलोवप करतल्यो। ही कार्यावळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान आयोजित केला। 1948 ह्याच दिसा मनीस हक्कांचो सार्वत्रिक जाहीरनामो स्विकार केल्लो। सगळ्यां खातीर गरजेच्या भौशीक सेवांनी सन्माननीय प्रवेश सुनिश्चित करप हो ह्या वर्साच्या मानवाधिकार दिसाचो विशय आसा। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ह्या विशयाचेर राष्ट्रीय परिषद आयोजीत करतले। प्रधानमंत्री कार्यालयातले प्रधान सचीव डॉ पी के मिश्रा हांचे मुखेल उलोवप हे वेळार जातले। राज्य मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय आयोग, सरकार, नागरी समाज आनी शिक्षणीक संस्थांचे प्रतिनिधी ह्या परिषदेत वांटेकार जातले। संवसारातली पहिली सोशल मिडिया बंदी ऑस्ट्रेलियात लागू केल्या। ह्या कायद्याप्रमाण 16 वर्सां सकयल्ल्या लाखांनी भुरग्यांचे आनी किशोरवयीन सोशल मिडिया खाते बंद केल्यात। नव्या कायद्या खाला आतां किशोरां खातीर इंस्टाग्राम, फेसबूक, थ्रेड्स, एक्स, स्नॅपचॅट, किक, ट्विच, रेडिट, युट्यूब सारकिल्ले प्लॅटफॉर्म आडायतले। नेम म्हणल्यार पालक आनी भुरग्यांक ख्यास्त जावची ना, पूण खंयच्याय उल्लंघना खातीर तंत्रगिन्यान कंपनीक $32 दशलक्ष मेरेन दंड भरचो पडटलो। तरणाट्यांक हानिकारक आशयांतल्या राखण दिवपाचो हेतू आसा अशें सरकारान सांगला, पूण जायत्या मुखेल तंत्रगिन्यान कंपन्यांनी आनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी हे कृतीचो हुस्को उक्तायला, जाल्यार पालक आनी भुरग्यांच्या सुरक्षेच्या गटांनी ताका येवकार दिला। शेनवारा लागिल्ल्या भिरांकूळ उज्यात 25 जणांक मरण आयिल्ल्या बर्ज बाय रोमियो लेन नायट क्लबाच्या 4 मालकांपैकी एक अजय गुप्ता हाका गोंय पुलिसांनी ताब्यात घेतला। राज्य पुलिसांनी गुप्ता आनी दुसरो मालक सुरेंद्र कुमार खोसला हाच्या आड लुकआउट नोटीस जारी केले। अटकेची माहिती दितना गोंय पुलिसांचे म्हणयाऱ्यांनी सांगले, ह्या प्रकरणात अटक केल्ली ही 6वी व्यक्ती आसा। पुलीस अधिकाऱ्यांनी सांगले की गुप्ताक गोंयात हाडपाक औपचारिकता पुराय जाल्या उपरांत रोखडीच अटक करून नाईट क्लबाचे आणिक 2 मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा फरार असत आणि त्यांचे आड ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केल्या। मुखेल वेंचणूक आयोगान चालीक लायिल्ल्या SIR मोहिमेक गोंय राज्यातले मतदार बरो प्रतिसाद दीत आसात। मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान जाहीर केल्ल्या प्रमाण आतां मेरेन जी गणना फॉर्म सादर केल्यात ती वट्ट 11,85,314 मतदारांपैकी 99.93% इतले आसात। आजून मेरेन ज्या मतदारांनी आपले गणना फॉर्म सादर करूंक ना तांणी ते बेगोबेग करचे अशें कार्यालयान म्हळां। फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर आसा। हे विशीं डॉ राहुल त्रिपाठी हांणी आपलो दृश्टीकोन मांडलो।
इट्स अ वेरी इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह दॅट हॅज बीन टेकन बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विथ रिगार्ड टू द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ द इलेक्टोरल रोल विच इज करंटली बीइंग डन in our state of Goa. The SIR as we know it is very important because the objective is to prepare an electoral roll which is free from all kinds of errors, duplications and mismatches.
Hawaman. फुडले 2 दीस पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, अस्तन, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा हांगा थंड ल्हार येतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला। आयज सकाळी हिमाचल प्रदेश, ओडिशा, उदेंत उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर ह्या वाठारांनी दाट धुके पडले। मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरातूय अशीच परिस्थिती आशिल्ली। फुडल्या 2 दिसात वायव्य भारतात उण्यात उणें तापमान 2 अंश सेल्सियस आनी फुडल्या 3 दिसात महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सियस देंवतले। बंगालच्या नैऋत्य खाडी, तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या देहरादून मन्नार घाटात आणि लागसारच्या वाठारांनी प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असतली असो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधी चलतल्या 5 खेळांच्या T20 क्रिकेट खेळामाळेतल्या पहिल्या खेळात काल राती भारतान दक्षिण आफ्रिकेक 101 धावणांनी हारयले। ओडिशातल्या कटकात बारामती स्टेडियमात हो खेळ झालो। कुरबावलो जिकून दक्षिण आफ्रिकेन पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो। भारतान निर्धारित षटकात 175 धावणे केल्ल्यो, उपरांत दक्षिण आफ्रिकेचो डाव 74 धावण्यांतूच सोंपलो। भारत आनी दक्षिण आफ्रिका पंगडामधलो दुसरो T20 क्रिकेट खेळ 11 डिसेंबराक जातलो। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। लोकसभेत आयज वेंचणूक सुदारणांचेर परतून जातली चर्चा। नागरी विमान येरादारी महासंचालनालयान इंडिगो विमान कंपन्यांक गिमाच्या दिसांनी उड्डाणाची वेवस्था 10% उणी करपाचो दिल्लो निर्देश। जागतीक सॉफ्टवेअर दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सात $17.5 अब्ज गुंतवणूक करतली। सोशल मिडियाचेर बंदी लागू करपी ऑस्ट्रेलिया थारलो संवसारातलो पहिलो देश। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामध्ये काल रात्री कटकात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट खेळात भारतानं दक्षिण आफ्रिकेत 101 धावण्यांनी हरवले. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 वरांचेर. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.